अतिशय इंटरेस्टिंग आहे नक्कीच. सगळ्यांना भरपूर यामध्ये जाणून घ्यायची इच्छा असणारच. थोडीशी माझी चुकीची इन्स्ट्रक्शन दिली ती मी करेक्ट करते की मी रागावर पूर्णपणे नियंत्रण केलेलं आहे, ती तुम्ही काही गैरसमजूत करून घेऊ नका. मी या प्रोसेसमधनं, आम्ही सगळेच या प्रोसेसमधनं चाललेलो आहोत आणि जे काही महत्वाचे आम्हाला असे जे पॉईंट्स वाटतात जे तुम्हाला उपयोगाला येतील असं वाटतंय ते आज आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहे. विचारू का?
सॉरी, फक्त एक विचारायचं राहिलं की किती जणांची आज संकष्टी आहे उपवास? कारण आम्ही महाप्रसाद अरेंज केलेला आहे, जर संकष्टी असेल तर त्यांच्यासाठी वेगळी सोय करण्यात येईल. प्लीज हात वर करू शकता. ठीक
बिलकुल. तर क्रोध किंवा राग ही जी आपल्या सगळ्यांना भेडसावणारी जी समस्या आहे, आपण सर्वजण याला परिचित आहोत. सगळेजण आहात ना परिचित? नक्की. तुमच्यापैकी किती जण आहे की ज्यांना कधी ही समस्या भेडसावलेलीच नाहीये? हात वर करा बघू. म्हणजे सगळ्यांना भेट. आणि किती जण आहेत की जे या समस्येला येते त्यांना वारंवार? त्यांनी हात वर करा. काही जण न्यूट्रल आहेत. तर ही हा विषय असा आहे की हा आपण रोजच्या जीवनामध्ये आपण ही समस्या रोज काही ना काही स्तरावर भेडसावत असते आपल्याला. तर एक छोटासा जोक सांगून मी सुरुवात करते. एक नवरा आणि बायको असतात, पती पत्नी असतात, आणि त्या दोघांचं अतिशय अतिशय जोरात भांडण सुरू असतं. एकदा इतकं जोरात की तो जो पती असतो त्याची क्रोधाची परिसीमा गाठते, त्याचे लिमिट्स तो पूर्णपणे गाठतो, आणि त्यानंतर त्याला इतका राग येतो की तो स्वतःच्या पत्नीला दुसऱ्या मजल्यावरनं खाली टाकून देतो. टाकून दिल्यानंतर पळत 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 जातो पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना म्हणतो मला आत्ताच्या आत्ता आत टाका, तुम्ही आठ टाका आत टाका, इतका फोर्स करत असतो पोलिसांना. पोलीस म्हणतात झालं तरी काय? म्हणतो मी माझ्या बायकोला दुसऱ्या मजल्यावरनं खाली टाकून दिलंय. मग पोलीस म्हणतात मेली की काय ती? म्हणतो मेली नाही ना, म्हणून तर मला आत टाका. तर हा राग हा असा आहे की हा प्रत्येकाला आपण फेस करतो. कुणाला येणार नाही असं नाहीये. पती पत्नी, विवाहित असू दे, अविवाहित, विद्यार्थी, लहान मुलं, मोठी मुलं, सगळ्यांना ही समस्या भेडसावतच असते. त्यामुळं आणि ही ज्यावेळी क्रोधाची आपण समस्या आपल्या समोर येते त्यावेळी आपल्या हातून कधी सत्कृत्य घडतात असं तुम्हाला वाटतं का? नाही. क्रोधाचा परिणाम हा कायमच कसा असतो? वाईटच असतो. त्यातनं काहीही चांगली निष्पत्ती होत नसते. त्यामुळं आपण आज ह्या विषयाची सिस्टमॅटिक अशी चर्चा करूया. तर ही जी समस्या आहे ही आम्ही पाच वेगवेगळ्या मुद्द्यामध्ये विभागलेली आहे. तुमच्या समोर तुम्हाला दिसत असेल की पहिल्यांदा आहे प्रॉब्लेम. ही समस्या काय आहे? सगळ्यांना दिसतंय इंग्लिशमध्ये, पण बघा दिसतंय का? फर्स्ट पहिल्यांदा आपण बघून घेऊया की हा प्रॉब्लेम, ही समस्याचं स्वरूप काय आहे हे आपण जाणून घेऊया. त्यानंतर सिम्पटम्स, म्हणजे ही समस्या भेडसावल्यानंतर काय लक्षणं आपण प्रकट करतो, त्याचे सिम्पटम्स काय आहेत हे आपण बघूया. त्यानंतर कॉजेस, कॉजेस म्हणजे काय? कारणे. ही समस्या आपल्याला येण्याची कारणे आहेत तरी काय? त्यानंतर आहे सोल्युशन्स, म्हणजे काय? उपाय, काय करू शकतो आपण ह्याच्यासाठी. आणि पाचवं आहे ऍप्लिकेशन, म्हणजे आपण ही सोल्युशन्स, हे जे उपाय आपल्या आयुष्यामध्ये कसे लागू करू शकतो. तर सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे प्रॉब्लेम, इथून आपण सुरू करूया. नेक्स्ट. तो हा म्हणजे समस्या ही आपण परत तीन भागामध्ये ह्याचं विभाजन केलेलं आहे. पहिला भाग आहे डेफिनेशन, दुसरा भाग आहे कोट्स, आणि तिसरा आहे कॉन्सिक्वेन्सेस. डेफिनेशन म्हणजे व्याख्या. क्रोधाची व्याख्या वेगवेगळ्या मानसोपचार आणि तज्ज्ञांनी वेगळ्या वेगळ्या काय केलेली आहे हे आपण जाणून घेऊया. त्यानंतर कोट्स म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी त्याच्यावर काय ते बोललेले आहेत, त्यांची भाष्य काय काय आहेत ते आपण समजून घेऊया आणि त्यानंतर त्याचे होणारे परिणाम. तर पहिल्या भागाला आपण सुरुवात करूया, तो म्हणजे प्रॉब्लेम. तृप्ती तेच नव्हते. तर आपण सुरुवातीला डेफिनेशन म्हणजे या क्रोधाची व्याख्या जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर व्याख्या ज्यावेळी आपण बघू, मी ही इंग्लिशमध्ये आहे वाचून दाखवते आणि त्यानंतर आपण मराठीमध्ये थोडी चर्चा करूया. तुम्हाला जाणवेल की व्याख्या जाणवताना हे दुसरं तिसरं काही नाही आहे, तर ही आपलीच भावना आहे. शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्ही व्याख्या तुम्हाला पाठ करावी लागते, डेफिनेशन्स पाठ करावे लागतात, पण ही डेफिनेशन तुम्ही ज्यावेळी ऐकाल त्यावेळी कळेल की ही अरे हे तर माझ्या मनातले कोणतरी भाव सांगायला लागले. तर पहिली डेफिनेशन अशी आहे, इट इज अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ डिसप्लेजर ऑर अग्रेसिव्ह हॉस्टिलिटी अराउज बाय रिअल ऑर सस्पेक्टेड रॉंग. तर ह्याचा अर्थ असा होतो की ही क्रोध ही एक अशी तीव्र भावना आहे, डिस्प्लेजर, डिस्प्लेजर म्हणजे काय, न आवडणारी. आपल्याला राग हवा हवा असा वाटतो का? राग आल्यावर जी भावना किंवा जे फिलिंग असतं ते आवडणारं असतं का आपल्याला? आपल्याला त्यातनं मुक्त व्हावं असं वाटत असतं. म्हणून त्याने म्हटलं की स्ट्रॉंग फिलिंग ऑफ डिस्प्लेजर, न आवडणारी अशी ही एक भावना आहे. कशामुळं? तर अतिशय खूप असा एखाद्याचा शत्रुभाव किंवा वैर असेल त्यातूनही निर्माण होऊ शकती. एखादी चूक झाली असेल, रॉंग ऑर सस्पेक्टेड रॉंग, चूक झाली असेल किंवा चूक झाली पण नसेल, आपल्याला आपल्या दृष्टिकोनातनं वाटत असेल की ही चूक झाली आहे आणि त्यामुळे आपल्याला राग येऊ शकतो, ही पहिली व्याख्या आहे. तर यामध्ये सांगितले की एखादं चुकीची कारण घडलं असेल किंवा आपल्या दृष्टीनं आपल्याला ते चुकीचं कारण वाटत असेल त्यावेळी ही अशी एकदम फोर्सफुल असे ही भावना आपल्यातनं प्रकट होती. तर ह्याच्यावर मला एक तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे, ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. एक छोटी कथा आहे जी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे, तुम्ही कॉमिक्स मध्ये पण वाचली असेल, की एक पती पत्नी राहत असतात खेड्यामध्ये आणि त्यांचं एक छोटं बाळ असतं. मी सांगते पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांनी त्यांच्या घरामध्ये एक मुंगूस पाळलेलं असतं. तर हे मुंगूस आहे हे काय असतं, इतकं माणसाळलेलं असतं, इतकं माणसाळलेलं असतं की जणू काय त्यांच्या घराचा एक सदस्यच आहे असे ते तिथं राहत असतं. आणि हे जे त्यांचं छोटं बाळ असतं त्याची ते इतकं चांगली काळजी घेत असतं, खूप चांगली काळजी घेत असतं, की ती जी पत्नी असते ती आरामात त्या मुंगूस असताना आपल्या मुलाला निर्धास्त सोडून कुठेही जात असती. एके दिवशी असंच होतं, बाळ झोपलेलं असतं आणि त्या पत्नीला काही कामासाठी बाहेर जावं लागतं आणि त्याच वेळेला हे बाळ झोपलं असतं आणि त्यांच्या घरामध्ये कोण येतं, हा विषारी साप किंवा नाग म्हणू शकतो. तर हा साप येतो आणि मुंगूस ज्यावेळी बघतं की हे बाळाला काही पण इजा पोहोचू शकेल त्यावेळी ते आपल्या पूर्ण शक्तीनिशी, कारण मुंगसाचा शत्रूच आहे साप हा, पूर्ण शक्तीनिशी काय करतं, त्या सापाबरोबर लढाई करतं, युद्ध करतं आणि त्यामध्ये ते पूर्ण सापाला पराभूत करतं आणि त्या सापाला मारून टाकतं. आणि त्याला मुंगसाला इतके छान वाटतं की अरे वा माझी आता जी मालकीण आहे किती खुश होईल माझ्यावर, कारण मी तिच्या मुलाचे प्राण वाचवलेत आणि किती खुश होईल. म्हणून ते अतिशय हुशारकीनं काय करतं, आता मालकीण येणारच आहे तर दारात जाऊन उभारतं की ती आपलं कौतुक करेल म्हणून, आणि त्याच्या तोंडाला वगैरे सगळं सापाला मारल्यामुळे रक्त लागलेलं असतं. पण ज्यावेळी ही त्या घराची मालकीण किंवा ती पत्नी ज्या पतीची येती ती बघती आल्या आल्या या मुंगसाच्या तोंडाला काय लागलंय, रक्त लागलंय, आणि ती काय विचार करते मनामध्ये की बाप रे मी ह्याच्यावर सगळा विश्वास टाकून गेले पण ह्यांनी माझ्या मुलाचं काहीतरी बरं वाईट केलेलं आहे, रक्त लागलंय म्हणजे काहीतरी ह्याला केलेलं आहे. आणि ती रागाच्या भरामध्ये मारून 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 त्या मुंगसाला पूर्ण मारून टाकते, म्हणजे प्राण घेते त्याचे. आणि पळत पळत आता बाळाला काय झाले म्हणून बघायला आज जाती तर बाळ मस्त पाळण्यामध्ये खेळत असते आणि आजूबाजूला बघितल्यावर तिला सगळा प्रकार कळतो की तिथे एक मेलेला साप असतो. आणि मग तिला उलगडा होतो की जे मी समजलेलं तसं नव्हतंच, परिस्थिती काही वेगळीच होती, ऍक्च्युली या मुंगसानं माझ्या मुलाचे प्राण वाचवलेत. तर हा जो शेवटचा पार्ट आहे की सस्पेक्टेड रॉंग, म्हणजे आपल्याला संशय येतो की काहीतरी चुकीचं घडलंय म्हणून आपण क्रोधित होतो, पण काही वेळा तशी परिस्थिती नसतीही हे आपण या कथेवरनं बघू शकतो. तर ही झाली पहिली व्याख्या. पुढची व्याख्या अशी आहे की रिस्पॉन्स टू द फ्रस्ट्रेशन ऑफ एन अनरिझॉल्व्ह प्रॉब्लेम. एखादा जी समस्या आहे त्याला आपल्याला सुटलेली नाही आहे, ती समस्या अनरिझॉल्व्ह सुटलेली नाही आहे आणि त्यामुळं आपण निराश झालेलो आहे आणि त्या निराशाला आपण ह्या रिस्पॉन्ड करतोय रागाच्या द्वारे, प्रतिसाद देतोय की फ्रस्ट्रेट झालोय, आपल्या हातनं समस्या सुटलेली नाहीये आणि म्हणून आपण रागाद्वारे त्याला आउटलेट प्रतिसाद द्यायला लागलेला आहे. कारण ही समस्या आपल्याला का भेडसावती, कारण आपण असा विचार करतो की इथं हा जो शब्द सांगितलेला आहे अनरिझॉल्व्ह प्रॉब्लेम की न सुटणारी समस्या, आपण मनामध्ये गृहित धरतो की सगळ्या समस्या सुटणारच आहेत. पण असं घडतं का? सगळ्याच समस्या सुटत नसतात, काही न सुटून तशाच राहत असतात आणि ते आपल्याला ऍक्सेप्ट कराव्या लागतात. तर आपण मनामध्ये गृहित धरतो की या सगळ्या समस्या सुटणारच आहेत आणि मी सगळ्या समस्या सोडवणारच आहे, पण तसं घडत नाही वस्तुतः आणि त्यामुळे आपण फ्रस्ट्रेट होतो आणि राग येतो आपल्याला. तर जर का तुम्ही पेपर सगळे वाचतच असाल, गेल्या वीस पन्नास वर्षातल्या याचा अभ्यास जर का केला तर आपल्याला कळेल की कित्येक शाळा आणि कॉलेजेसमध्ये आपण बघतो की मुलांनी शिक्षकांचा मर्डर किंवा खून केलेल्याची प्रकरणं आपण वाचतोय. वाचलीत ना तुम्ही? आपल्या भारतात आपण फार भाग्यवान आहोत की भारतामध्ये अशा घटना फार कमी घडतात, पण फॉरेन कंट्रीजमध्ये या घटना खूप घडतात की काहीतरी झालं, त्या मुलांचे खूप प्रॉब्लेम्स होते त्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना प्रॉपर गायडन्स मिळालेला नाही आणि त्याचा परिणाम काय झाला, त्या मुलांना राग आला आणि त्यांना मार्गदर्शन नाही, काही नाही आणि त्यांनी चक्क रिव्हॉल्वर घेतलं आणि आपल्या शिक्षकांचा खून केला. कारण का? त्यांच्या समस्यांना त्यांना उत्तर मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळं राग आणि त्या रागाचा परिणाम आपण बघू शकतो. तर त्याच्या पुढची व्याख्या अशी आहे की सडन व्हायलंट डिस्प्लेजर अकंपनीड बाय अन इम्पल्स टू रिटॅलिएट. की एखाद्या आपल्याला आवडणारी न गोष्टी आहे म्हणजे जी काय आपल्या मनासारखी झालेली नाही त्याचा आपण हिंसक दृष्टीनं हिंसक प्रमाणे त्याचा काय करतो, त्याला प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्याबरोबर सूड भावना पण येते त्यामध्ये. तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं कोल्हापुरातच घडलेलं एक उदाहरण ताजं काही महिन्यांपूर्वी घडलेलं आपल्या डोळ्यासमोर आहे. कोण सांगू शकेल? तुमच्याच वयाच्या एका स्टुडंटकडनं असं हे घडलेलं आहे की त्याची इच्छा पूर्ण झाली नाही आणि मग त्याला त्या क्रोधाला हिंसक वळण लागलं. कोण म्हटलं? हा, की एक इंजिनिअरिंगचा स्टुडंट आणि त्याने स्वतःच्या कोणाचा फोन केला? आजीचा. कारण काय समस्या होती? कोण सांगू शकेल? हा, त्याला जे काही कॉम्प्युटर्सवर इंटरनेटवर वगैरे जे काही बघायचं होतं जे बघण्यासारखं नव्हतं किंवा त्याला त्याची आजी विरोध करत होती आणि त्याला ही समस्या वाटली आणि त्या समस्येला त्यांनी हिंसक वळण व्हायलंट डिस्प्लेजर त्यांनी हिंसक वळण लावलं आणि चक्क काय केलं आपल्या आजीचा खून केला. तर ही क्रोधाच्या काही व्याख्या आहे ज्या तज्ज्ञांनी दिलेल्या आहेत आणि त्याची आपण छोटी उदाहरणं पण बघितली. तर पुढचं आहे कोट्स. कोट्स म्हणजे वेगवेगळ्या तज्ज्ञांनी छोटे छोटे स्टेटमेंट्स केलेले आहेत की राग हा कशासारखा आहे. आपण जाणून घेतोय की राग म्हणजे क्रोध म्हणजे काय आहे, त्यातला दुसरा टप्पा आहे की कोट्स वेगवेगळ्या तज्ज्ञांनी काय मतं दिलेली आहेत. तर पहिला कोट असा आहे की राग हा कशासारखा आहे, होल्डिंग अँगर इज जस्ट लाईक अ ग्रास्पिंग हॉट कोल इन युअर हँड. तुमच्या हातामध्ये जर का एखादा जळता निखारा दिला तर त्याप्रमाणे काय आहे, क्रोध आहे. जर का आपल्या हातामध्ये कुणी जळता निखारा दिला तर त्याने इजा कोणाला होणार आहे, आपल्यालाच देणार आहे, होणार आहे. म्हणजे आपण समजलं पाहिजे, जर आपण आपल्या हृदयामध्ये क्रोधाला स्थान देतोय तर त्याने दुसऱ्या तिसऱ्या कोणाला इजा होणार नाहीये, कोणाला होणार आहे, आपल्या स्वतःलाच इजा होणार आहे. तर दुसऱ्या एकांच्या मते असं आहे की अँगर इज लाईक अ विंड दॅट ब्लोज आउट द लॅम्प ऑफ माइंड. की राग हा वाऱ्यासारखा आहे जो वारा काय करतो, मनातले मनामध्ये जो दिवा आहे त्याला विझवून टाकतो. म्हणजे काय होतं, मन विसरून जातं की काय चांगलं आहे काय वाईट आहे. दिवा विझल्यावर काय होतं, अंधार पडतो. जसं मनामधला ज्यावेळी दिवा विझतो त्यावेळी पूर्णपणे अंधार पडतो आणि विसरून जातो आपण की काय चांगलं आहे काय वाईट आहे आणि क्रोधाला बळी पडतो. तर राग हे असं आहे की मनामधला जो दिवा आहे तारतम्याचा, काय चांगलं काय वाईट याला पूर्णपणे विझवून टाकतो तो. तिसरं असं सांगितलंय की इफ हार्ट इज अ व्हॉल्केनो हाउ कॅन यू एक्सपेक्ट फ्लॉवर्स टू ब्लूम. की जर का तुमचं हृदय आपलं, मी म्हणते हा, आपलं हृदय हे जर का एखाद्या ज्वालामुखीसारखं असेल, ज्वालामुखी सगळ्यांना कळते ना, ज्वालामुखीसारखं जर का हृदय असेल तर आपण अशा हृदयामध्ये फुलं यावीत किंवा हिरवळ पसरावी अशी अपेक्षा करू शकतो का? नाही. ज्वालामुखी म्हणजे तिथं काय होणार, त्याचा उद्रेकच होणार, स्फोट होणार, दुसरं काही होणार नाही. रागाची त्यांनी तुलना इथं एका ज्वालामुखीशी केलेली आहे की जर का राग हा ज्वालामुखीसारखा आहे तर तुम्ही त्या हृदयातनं छान फिलिंग्स, छान इमोशन्स येतील ही अपेक्षा करू शकत नाही. पुढे सांगितलं की अँगर इज अ वन लेटर शॉर्ट ऑफ डेंजर. म्हणजे राग म्हणजे तुम्ही समजून घ्या की त्याच्या पुढे धोका हा डेंजर आहे. रागाचं पुढचं स्टेशन हे काहीतरी डेंजरस आहे, तिथनं काही चांगलं होत नाही. पुढे म्हणतात की द मॅस्टिक हॅज अ हेड बट नो इंटेलिजन्स अँड हेन्स इट फ्लेअर्स अप. की जी काड्यापेटी असते, काड्यापेटी मधली काडी असते मॅस्टिक, त्याला पण डोकं असतं, माहितीये ना, त्याला गुल असतं, गुल म्हणतात ना त्याला, डोकं असतं, पण त्या डोक्यामध्ये बुद्धी असते का? नाही. त्याला विचार करायची शक्ती असते का? नाही. तर क्रोध आलेल्या व्यक्तीचं जे डोकं आहे याची तुलना काड्यापेटीतल्या काडी जी असते त्यातल्या ज्या डोक्याशी केलेलं आहे की तसंच आहे, फक्त डोकं आहे पण त्यामध्ये बुद्धी नाही आहे. आणि त्यामुळे ती काडीचं हे काय होतं, शेवटी ती जळून जाते. त्याप्रमाणे ज्या डोक्यात राग भरलेला आहे त्याचा शेवट काय होणार आहे, त्या काड्यापेटीतल्या काडीसारखा होणार आहे. तर हा आपण दुसरा पार्ट बघितला, कोट्स काही लोकांचे. आता तिसरं आहे कॉन्सिक्वेन्सेस, ज्यामध्ये आपण बघूया की ह्या क्रोधाचे परिणाम होतात तरी काय. तर रागाचे परिणाम आपण बघू शकतो की ते पण आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डिवाइड केलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे की शारीरिक, शरीरावर आपल्या रागाचे परिणाम होतात काय. तर आपण बघू शकतो की ज्या वेळेला ज्या वेळेला राग येतो त्यावेळी आपल्या नर्वस सिस्टीमवर सगळ्यात पहिल्यांदा त्याचा, मज्जा संस्थेवर सगळ्यात वाईट असा त्याचा परिणाम होतो. शरीर आपलं लगेच, राग आला की शरीर त्याला लगेच रिॲक्ट करायलाच लागतं. त्यानंतर आपण बघतो, मी जे सांगते हे सगळे तुम्ही अनुभव घेत असाल, राग आला की आपल्या हार्टबीट्स धडधड धडधड छातीत व्हायला लागते ना, हार्टबीट्स जोरात वाढायला लागतात आणि आपण म्हणतो ना हृदय धडधडायला लागले, ती काही आनंदाची भावना असते का? नसती, अजिबात नसती. त्यानंतर आपल्या शरीरावर असे परिणाम होतात की असं सांगितलं की ज्यावेळी राग येतो त्यावेळी आपल्या शरीरामधनं वेगवेगळे टॉक्सिन्स, विषारी द्रव्य स्त्रवायला लागतात रागाचा परिणाम म्हणून. तर हे मेडिकल सायन्समध्ये एक उदाहरण आहे की एक आई होती आणि ती प्रचंड चिडलेली, खूप चिडलेली, आणि त्यावेळेला ती स्वतःच्या मुलाला दूध पाजवत होती, आईच अंगावरचं दूध पाजवत होती, आणि दूध पाजवल्यानंतर थोड्याच वेळामध्ये ते मूल मृत्युमुखी पडलं. आणि ज्या वेळेला त्याचं निदान लागलं त्यावेळी कळलं की विषबाधेमुळे ते मृत्युमुखी पडलं. कारण का, खरोखर ज्यावेळी क्रोध येतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये हे टॉक्सिन्स रिलीज होत असतात, विषारी द्रव्य स्त्रवत असतात. मग विचार करू शकताय की या विषारी द्रव्यामुळे एका बाळाचा मृत्यू झाला तर ते आपल्या शरीरावर पण परिणाम करतच असणार आहे. तर राग हा इतका भयानक आहे. आणि काही काही वेळा तर शरीरावर असे परिणाम होतात या रागामुळे, हार्ट अटॅक, पॅरालिसिस वगैरे, की हे कधीही भरून काढता येत नाहीत. पुढचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा परिणाम आहे ते म्हणजे भावनिक, भावनिक इमोशनल आपल्याला काय काय ह्याचे परिणाम होतात. तर इमोशनली आपण बघू शकतो, नाही असं दे, इमोशनल म्हणजे की भावना, राग आल्याने एक दोघांच्यात जर का वादविवाद झाले तर आपल्या त्या मेमरीज, त्या आठवणी काय फार सुखद असतात का? नाही ना, त्या आठवणीने आपल्याला फार त्रास होतो. म्हणजेच हा भावनिक, भावनांवर आपल्या काय होतो, तो त्रास झालेला असतो. तर अशा प्रकारे हा भावनिक त्रास होतो. त्या ज्या आठवणी आहेत त्या आपल्या कटू आठवणी असतात, ज्यावेळी पण आपण आपल्या प्रिय व्यक्तींबरोबर भांडलोय किंवा रागाचं प्रदर्शन केलंय, त्यामुळं आपले नातेसंबंधामध्ये पण काय होतो, परिणाम येतो. अतिशय चांगलं नातं असतं, अतिशय दृढ आपलं नातं असतं, अतिशय आवडती व्यक्ती असती, पण रागाच्या भरात ती आपल्याला काहीतरी फडफड बोलती किंवा आपण काहीतरी बोलतो आणि आपलं नातं तुटून जातं. एवढं चांगलं नातं जे इतक्या वर्षापासून चेरिश केलं असतं ते एका ह्याच्यामुळे काय होतं, तुटून जातं. तर हा पण एक इमोशनल परिणाम. आणि जर का फार राग आपण त्याच्या आहारी जात असू तर तो माणूस कधी इमोशनली बॅलन्स्ड राहू शकत नाही, कधीच तो बॅलन्स राहू शकणार नाही इमोशनली. त्याच्या पुढे आपण कॉन्सिक्वेन्सेस परिणामामध्ये सामाजिक समाजावर काय काय परिणाम होतात या रागाचे हे बघूया. की आपण बघू शकतोय की हल्ली गुन्ह्याचं प्रमाण खूप वाढत चाललंय. पेपरमध्ये रोज काही ना काहीतरी बातम्या असतातच गुन्हे झाल्याच्या. तर आपण जर का पाहिलं तर अभ्यास ज्याने केलाय त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्ण न्यूयॉर्क सिटी जी आहे अमेरिकेमधली मेजर सिटी, तिथलं जे गुन्ह्याचं प्रमाण आहे ते पूर्ण भारतातल्या भारतभरचं जे पूर्ण गुन्ह्याचं प्रमाण आहे त्याच्याहून जास्त आहे एकट्या न्यूयॉर्क सिटीचं प्रमाण. म्हणजे विचार करू शकते ह्या गुन्ह्याचं प्रमाण किती वाढलेलं आहे. आणि 1960 ते 2000 पासून जर का अभ्यास केला तर आपल्याला कळेल की गुन्ह्याच्या प्रमाणामध्ये 330% वाढ झालेली आहे. 330% म्हणजे बापरे, आपण 100% पुढे आपण कधी विचार करत नाही, पण 330% गुन्ह्याच्या प्रमाणात फक्त 40 वर्षांमध्ये वाढ झालेली आहे. आणि अमेरिकेमधली सगळ्यात टॉप 1 इंडस्ट्री जर का कुठली असेल तर ती कुठली आहे तुम्हाला माहिती? हा कोण म्हटलं? प्रिझन इंडस्ट्री ही सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे. सॉफ्टवेअर वगैरे दुसरी कुठली नसेल तर प्रिझन इंडस्ट्री. आणि लोक तुरुंगात का जातात? समाजसेवा केल्याबद्दल का? नाही. तुरुंगात का जातात? तर काहीतरी त्यांनी गुन्हा केलेला असतो. आणि या गुन्ह्याचं जर का तुम्ही रूटला गेला तर एकच कारण असतं, ते म्हणजे काय? राग. रागाच्या भरात बहुतांशी गुन्हे हे रागाच्या भरात झालेले असतात. तर हे आपण सामाजिक आपण परिणाम बघू शकतो. तर आमचे एक भक्त आहेत, ते येरवडा जेल, तुम्हाला माहिती असेल ना फेमस येरवडा जेलमध्ये प्रचार करत होते. तर ज्यावेळी ते प्रचार करत होते त्यावेळेला ते एका तरुण मुलगा होता ज्यांनी खून केलेला. किती वर्षाचा होता माहितीये? फक्त 20 वर्षाचा. त्या मुलाने खून केलेला आणि त्याच्याशी ते बोलत होते. ते म्हटले, तू ज्यावेळी खून केलास तर तू काहीच विचार केला नाहीस का की तू हे काय करतोयस, तुझं जीवन एवढं उद्ध्वस्त व्हायला लागलंय? तर तो मुलगा सांगत होता, काय सांगू, मी इलेक्शनला उभारलेलो आणि इलेक्शनला उभारलेला आणि माझ्या जे विरुद्ध मुलगा उभारलेला त्याची आणि आमची अशीच एकदा बाचाबाची झाली काहीतरी आणि माझं काय डोकं सटकलं, मला काय दुसरं सुचलं नाही, मी खिशातनं रिव्हॉल्वर काढला आणि त्या मुलाला मारून टाकलं. विचार करा, फक्त रागामुळं एका क्षणात राग आला आणि त्याने आपल्या मित्राला मारलं आणि त्यासाठी काय त्याला 30 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा. म्हणजे वयाच्या 20 वर्षापासून ते 50व्या वर्षापर्यंत जी जीवनातली अतिशय महत्वाची वर्ष आहेत, यामध्ये जीवन घडत असतं, ती वर्ष त्याला कुठे काढावी लागणार आहेत? जेलमध्ये, तुरुंगामध्ये. तर एका क्षणाच्या रागाचा परिणाम काय झाला? तर हे झाले सामाजिक परिणाम. आर्थिकदृष्ट्या आर्थिक परिणाम काय होतात? आर्थिकदृष्ट्या पण आपण बघू शकतो की ज्यावेळी पण राग आहे, आपण बघू शकतो समाजामध्ये की मोठे मोठे दंगे फसाद वगैरे होतात, त्यामध्ये दोन ज्यावेळी पार्टी चिडतात आणि एकत्र येतात आणि ज्यावेळी दंगा होतो त्यावेळी काय बस फोडणे, दुकानं फोडणे, घरं फोडणे, ह्याचा परिणाम आर्थिक ह्याच्यावर होतोच. त्यामुळं आर्थिक त्याच्यातनं तोटा होतो आणि आर्थिक ह्याला पण ह्याचा परिणाम होतो. त्यानंतर आपण बघू शकतो की इतिहासात जगाच्या जर का आपण बघितलं तर कॉन्स्टंट कुठं ना कुठंतरी युद्ध सुरू आहेतच. छोटी मोठी युद्ध सुरू आहेतच. तर असं म्हणतात की गेल्या 500 वर्षांमध्ये फक्त मधल्या 5 वर्षाचा काळ गेला तर असं एकदाही घडलेलं नाही की कुठंतरी युद्ध सुरू झालेलं नाहीये. कुठं ना कुठं मग इराण इराक, भारत चीन आणि कुठं काही ना काहीतरी युद्ध सुरू आहेतच. फक्त मध्ये 500 वर्षाचा 5 वर्षाचा काळ असा होता की ज्यावेळी जगामध्ये एकही युद्ध नव्हतं. त्यामुळे आपण बघू शकतो की युद्ध म्हणजे त्यामध्ये केवढी अर्थव्यवस्था लागती, त्यामुळे ह्याचा पण आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होतो. आणि आता आपण शेवटी बघू शकतो की फॅमिलियल म्हणजे कुटुंबामध्ये या क्रोधाचा काय परिणाम होतो. की आपण बघतो की आजचं हे जीवन आहे हे एवढं धकाधकीचं झालेलं आहे की प्रत्येक जण आपापल्या व्यापामध्ये व्यस्त आहे आणि एवढं स्ट्रेसफुल तणावाचं हे जीवन आहे की त्याचा परिणाम काय होतो? पती पत्नींमध्ये वाद, मुलगा आईमध्ये वाद, मुलगा म्हणजे भावाभावांमध्ये वाद, भावा बहिणींमध्ये, वडिलांमध्ये, मुलांमध्ये, असे वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समध्ये काय कुटुंबामध्ये रागाचं प्रदर्शन होतच असतं. आणि त्यामुळं कुटुंबाचं जे सुदृढ जे हेल्दी जे लाईफ आहे ते चांगलं होऊ शकत नाही यामुळे. आणि अशा वातावरणात जी मुलं वाढतात जे लहानपणापासून असं बघतायत की घरामध्ये काही ना काहीतरी वाद सुरूच आहेत, रागाचं प्रदर्शन होत आहे, तर सायंटिस्ट किंवा विज्ञानाने सांगितलेलं आहे की अशा मुलं जे अशा वातावरणात लहानपणापासून वाढले त्यांचा सर्वांगीण विकास झालेला नसतो, त्यांना कुठंतरी तो धक्का असतो मनामध्ये आणि त्यामुळे त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंटला कुठंतरी तिथं खुंटलेली असते ती. तर हे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर आपण बघू शकतो की ज्यावेळी पती पत्नींमुळे भांडणं होतात, आता आपण बघू शकतो की त्याचं लगेच रूपांतर कशामध्ये होतं, डायव्होर्समध्ये. तर अमेरिकेमध्ये तर 100 लग्नांपैकी 70% लग्न ही 3 वर्षामध्ये घटस्फोटामध्ये रूपांतरित होतात. भारतामध्ये कंपॅरेटिव्हली हे खूप कमी आहे. जर काही आपण आत्ता हे जे ज्या प्रकारे चाललंय हे असंच सुरू राहिलं तर भारतामध्ये पण ही हे जी आहे अवस्था याला वेळ लागणार नाही. भारतामध्ये डायव्होर्सचे केस इतके रेअर आहेत, इतक्या रेअर होत्या, आता थोड्या थोड्या आहेत, की ज्यावेळी भारतामधला पहिला डायव्होर्स झाला त्यावेळी पेपरमध्ये हेडलाईन आलेली, कारण एवढं रेअर होतं की कुणीतरी घटस्फोट घेतला, हे एवढं रेअर होतं. पण आपण बघतोय की ज्या दिशेनं समाज चाललेला आहे असंच जर का चालत राहिलं तर काय होणार, आपली पण अवस्था भारताची तशीच होईल. तर आपण बघू शकतो की कौटुंबिक हे पण जीवन उद्ध्वस्त होतं रागामुळं. त्यानंतर पॉलिटिकल म्हणजे राजकीय, राजकीय क्षेत्रात पण रागाचा परिणाम भरपूर झालेला आहे. आपले एक जे पंतप्रधान होते त्यांनी असाच विचार न करता रागाच्या भरामध्ये आणीबाणी घोषित केलं होतं आणि त्यामुळे पूर्ण देशामध्ये असंतोष माजलेला होता. त्यानंतर आपण बघू शकतो की भारत ओव्हरऑल जर का आपण विचार केला तर कित्येक राजकीय नेते आहेत त्यांच्या वागण्यामुळे जनता खुश नसायची आणि त्यामुळं जगाच्या इतिहासामध्ये मोठ्या मोठ्या क्रांती रिव्होल्युशन्स झालेले आहेत. कशामुळं, कारण नेत्यांचं एक मत असायचं, नेत्यांचं काही वेगळे प्रश्न आणि त्यालाच जनता मान्य करत नव्हती आणि त्यामुळं राग तिथनं क्रोध मास अँगर म्हणू शकतो, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये राग आणि मग मोठ्या मोठ्या क्रांती झालेल्या आहेत. रशिया सारख्या कम्युनिस्ट देशामध्ये तर स्टॅलिन वगैरे यांनी कितीतरी दशकं राज्य केली, पण त्याचा जर का आपण इतिहासाचा अभ्यास केला तर बघू शकतो की त्यांनी आपल्या मनाप्रमाणे राज्य केलं आणि जनतेमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला होता. तुम्हाला माहितीये की नाही माहिती नाही, पण आम्ही ज्यावेळी शाळेमध्ये जात होतो त्यावेळी हे चाललेलं सगळं उलथापालथ की रशियामध्ये कम्युनिस्ट राज्य आणि सगळीकडे असंतोष वगैरे. तर रशियाचे त्यावेळेचे जे प्रेसिडेंट होते, तुम्ही नाव ऐकलंय का नाही माहिती नाही, गोरबाचेव, कोणी ऐकले? तर हे गोरबाचेव आहेत, ह्यांनी सूत्र सगळे हातात घेतलेली आणि सगळी मनाला येईल तसा थोडा कारभार केल्यामुळे रशियामध्ये इतकी आणीबाणीची परिस्थिती आलेली की त्यांना मूलभूत गरजा पण त्यांच्या भागात नव्हत्या, लोकांच्या बेसिक नीड्स मूलभूत गरजा पण व्यवस्थित भागात नव्हत्या. तर एक छोटस एक कार्टून आलेलं एकदा पेपरमध्ये जे मी बघितलेलं की या गोरबाचेव यांच्यावर, ते असं होतं की हे गोरबाचेव जे प्रेसिडेंट होते त्या काळातले, त्यांनी आपले मनमानी केलेली कम्युनिस्टच्यामध्ये आणि त्यामुळे सगळ्या जनतेत असंतोष होता. त्यामुळे लोकांना रोजची भाकरी, रोजचं ब्रेड हे पण मिळत नव्हता आणि हे ब्रेड मिळवण्यासाठी एकदम हे कार्टून होतं, जोक स्वरूपात दाखवलेलं त्यांनी, एक मोठीच्या मोठी लाईन होती आणि या लाईनमध्ये लोक काय करत होते, ब्रेड मिळवण्यासाठी ही लाईन होती, सगळ्यांना ब्रेड मिळवण्यासाठी. तर एक माणूस या ब्रेड मिळवण्यासाठी लाईन मध्ये उभारलेला आणि ज्यावेळी खूप लाईन हलत नव्हती आहे तिथंच तो उभारलेला, तो इतका वैतागला इतका वैतागला आणि आपल्या मित्राला म्हणाला हे सगळं काय घडतंय ना हे त्या गोरबाचेवमुळे घडतंय, मला त्याचा खूप राग आलाय आणि मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या गोरबाचेवना मारून येतो, म्हणून तो त्या लाईन मधनं निघाला आणि थोड्या वेळाने परत आला. मग तो मित्र म्हणाला काय रे तू त्या गोरबाचेवना मारायला गेला, मारूनच असवड्यात, म्हणजे काय सांगू मी गेलो तिकडं, पण त्यांना मारायची लाईन ह्याच्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे मी त्यापेक्षा या लाईन मध्ये तरी उभारतो, मला ब्रेड तरी मिळेल. तर आपण बघू शकतो की अशी परिस्थिती होती की असे कार्टून्स त्यावेळेला येत होते. तर हे झाले कॉन्सिक्वेन्सेस की आपण बघितलं की रागाचे वेगवेगळ्या क्षेत्रावर राजकीय सामाजिक याच्यावर कसे कसे परिणाम येतात सगळ्यांना व्यवस्थित लक्षात येते ना. सिम्पटम्स
कोणाला तरी एखाद्या वेळेस प्रेझेंट करायला सांगायचं आणि त्याला अर्ध तास
तर आता पुढचं जे आहे सिम्पटम्स म्हणजे रागाची लक्षणं त्याच्या अगोदर की आपण छोटासा 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया. आपण एक छोटासा गेम घेणार आहे आणि हा गेम काय असणार आहे हे द्रौपदी तुम्हाला समजावून सांगेल.
हरे कृष्ण. सगळे ताट बसा बघू व्यवस्थित. हा बरोबर. तर आता आपण प्रत्येकाला आपल्याला क्रोध अतिशय जवळून ओळखीचा आहे. क्रोधाची ओळख करून देण्याची जरूरत नाही आहे. तरी आता आपण ऐकलं की क्रोध म्हणजे काय, त्याचा प्रॉब्लेम किती मोठा आहे, सगळे काही जे प्रॉब्लेम आहे ते सगळे क्रोधामुळे. तर प्रत्येकाला आपण ग्रुपमध्ये डिवाइड करणार आहोत. मला वाटतं साधारणतः 100 मुली असतील तर 12-12 मुलींचे ग्रुप्स करायचे आहेत. आणि ग्रुप्सनी पहिले 12 कोण आहेत, 12-12 मुली पटापट सेपरेट व्हा. आणि आम्ही तुम्हाला कार्डशीट पेपर देणार आहोत आणि स्केच पेन्स. तर तुम्हाला त्या कार्डशीट पेपरवर अँगर मॉन्स्टर म्हणजे क्रोधाचं भूत किंवा क्रोधाचा राक्षस काढायचा आहे. मग त्यामध्ये तुम्ही स्वतःचा चेहरा काढू शकता. आपल्याला क्रोध आल्यानंतर कधी आरसा बघितलाय का? घरी जाऊन आज हा प्रयोग करा. पण आज तुम्हाला क्रोध येणार नाही कदाचित. काही दिवसानंतर जर क्रोध आला तर लगेच आरशासमोर जायचा आणि आपला जो चेहरा असेल तो आपण आज काढू शकता. किंवा तुम्ही असं एक सिम्बॉलिक किंवा सिम्बॉलिक म्हणजे काय प्रतिकात्मक एक राक्षस काढू शकता. जसं अँगरचे काही लक्षण आहेत, शार्प टंग म्हणजे जेव्हा आपण बोलतो क्रोध येतो तेव्हा आपण बरोबर समोरच्याचा वीक पॉइंट धरतो की त्याला जिथं लागेल तेच बोलायला पाहिजे ना, नाहीतर काय आपली हार. मग त्याला लागलं नाही तर आपण जिंकणारच नाही. मग त्यामध्ये तुम्ही असं काढू शकता की शार्प टंग म्हणजे शार्प गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत ते त्याच्या टंगच्या बाजूला ठेवू शकता, टंगच्या ऐवजी जसं तलवार आहे. आणि अँगर आलं क्रोध आलं तेव्हा आपली हालत काय असते, डोळे लाल होतात, आपला श्वास फुलतो. रामदेव महाराज सांगतात तसं ही स्थिती योगामध्ये काही आपल्याला जमत नाही. पण अँगरमध्ये जे काही लक्षणं तुम्ही बघता क्रोधामध्ये ते सगळं तुम्ही कशामध्ये काढायचं 12 जणींनी मिळून डिस्कस करायचं आहे आणि एकेने कोणीतरी ड्रॉ करायचं आहे. कार्डशीट पेपर आमच्या माधवीराने देतील. तर पहिल्या 12 मुली आहेत त्या जरा प्लीज इकडे या फास्ट कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. इकडच्या 12 मुलींनी इकडे या. डिवोटी नॉन डिवोटी सगळ्या जण कोणीतरी मॅनेज करा प्लीज. तृप्ती जरा 12-12 मुलींना हे आणि प्रत्येकाने सेपरेट बसायचं आहे. एका ग्रुपला एक शीट पेपर मिळेल. स्केच पेन्स हाफ ऑफ कर. बारा मुलींनी गोल करून बसायचंय. 12 मुलींनी सर्कल करून बसायचंय. इथे मध्यभागी पण येऊ शकता तुम्ही. हा मधला ग्रुप मध्यभागी या. इथे इथे एक मिनिट. सतरंजी आलो. तृप्ती सतरंजी केव्हा हे काय आहे. सर्कल करून बसायचंय प्रत्येकाने. अनिता जयश्री जरा बघा 12-12 च्या ग्रुप झाला. पाच पाच होते पटापट बघ मॅनेज करतो घेऊन स्केच पेन तुम्हाला पुरवण्यात येतील त्यानंतर आम्हाला वापस करा आणि कार्डशीट तुम्ही घेऊन जाऊ शकता. हरे कृष्णा. दोन मिनिट शांतता राखा. दोन मिनिट शांतता राखा. नाहीतर तुम्हाला आमचं चित्र काढावं लागेल. दोन मिनिट शांतता राखा नाहीतर तुम्हाला आईचं चित्र इथं बघायला मिळेल काढायला. दोन मिनिट शांत राहा कारण मला काही सूचना सांगायच्यात मुलींनो. दोन मिनिट शांत राहा नाहीतर माझा पिक्चर काढा. तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये ऐकू येतं, तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये एक लीडर बनवायचा आहे जो नंतर आम्ही विचारल्यानंतर सांगेल सर्वांना. तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला एक लीडर बनवायचा आहे क्रोधाचा नव्हे सांगण्यासाठी. तर तुम्ही आता ऍक्टिव्हिटी चालू करू शकता. अँगर मॉन्स्टर, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली ना? सगळ्यांनी तेच काढायला पाहिजे असं नाहीये. प्रत्येकाने आपापली कल्पकता लढवायची आहे. कशाप्रकारे तुम्ही क्रोध आणि क्रोधाची लक्षणं त्या राक्षसामध्ये दाखवू शकता. मग कोणी मोटर गाडी काढेल त्याला दोन डोळे काढेल की ज्याच्यातून अग्नी येतोय, काहीही काढा. परंतु तुमची कल्पकता बघायची आहे की तुम्ही कशा प्रकारे क्रोधाला समजू शकला आतापर्यंत. हरे कृष्ण. आता तुम्ही कितीही आवाज करू शकता. तुम्हाला 10 मिनिट वेळ देण्यात येईल. 10 मिनिट वेळ देण्यात येईल.